त्याच अंगाने हा अभंग कॉम्पोज केलाय. मी आता तुम्हाला तो गाऊन दाखवतो. माझं गाणं झाल्यावर तुम्हाला कळेलच की सीडीत मी गाणे गायले होते आणि ज्ञानेश्वरला का सांगितलं गायला.
Oh,
भक्तीने वेदांत कसा व्हायचं हे संतांना विचारायचं असतं. आज या सर्वांच्या कृपेमुळे आपल्याला या अवस्थेचा बसल्या जागी अनुभव आला. आळंदीला जाताना आपला काय भाव असावा, माऊलींसमोर उभं राहताना आपण कसं उभं राहावं, भक्त म्हणून आपण तिथे कसं जावं, ह्याचं स्वामीजींनी आपल्याला मार्गदर्शन केलं. किती बोलूया अभंगांवर कमीच आहे, आपल्याला पुढच्या अभंगाकडे वळणं आवश्यक आहे. अंतरी जयाच्या वसे नारायण साधक संजीवनी मधला एक खूप गोड अभंग आहे. अशीशी लावलेली चाल राजेंद्रजी कंदलगावकरांनी अजून गोड केली. स्वामीजींना हरिदासाचं, ईश्वर भक्ताचं फार मोठं आकर्षण होतं. स्वामीजी स्वतः संतत्वाच्या पायऱ्या चढवले आणि आपल्याला संत भेटत राहावं असं त्यांना मनापासून वाटत. माझी या जातीचे मज भेटो कोणी असं तुकोबाराय म्हणतात, तसं स्वामीजींना सुद्धा वाटायचं. हृदयस्थ नारायणाची ज्याला भेट घडली आहे तो असेल कसा, त्याची अवस्था काय असेल, तो महात्मा विदेही असेल का, काम क्रोध लोभ या सर्वांचा त्याग सहज त्याच्याकडून घडला असेल, हे सर्व मनातून निघून गेल्यामुळे तो खऱ्या अर्थाने सोहळा झाला असेल, त्याचं शुद्ध मन आणि त्याची घडणारी चोख कर्म सर्व भगवदर्पण होत असेल. स्वामीजी म्हणतात, असा हरिभक्त हा माझा खरा सुहृद आहे, असा हरिभक्त हा माझा खरा नातेवाईक आहे, सगळा स्वयरा. या अभंगाची चाल, ज्याला चढवलेला साज, आताचे गायक राजेंद्रजी कंदलगावकर यांच्याबद्दल आशिष आपल्याला अधिक सांगेल.
राजेंद्रजी कंदलगावकर हे उत्तम शास्त्रीय गायक आहेत. पंडित भीमसेन जोशींकडे त्यांचं शिक्षण झालंय, त्याच्यामुळे त्यांचा बास पण गाण्याचा तसाच आहे. त्यांना डोळ्यासमोर ठेवून अभंग रचल्यामुळे हा शास्त्रीय संगीतावर आधारितच अभंग कॉम्पोज केलाय, त्याचं म्युझिक केलंय. आणि ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या किंवा जनरली भजनी मंडळांमध्ये ज्या स्टाईलनी अभंग गायले जातात त्या बासानी हे कॉम्पोज केलेला आहे. पण हा बैठकीचा अभंग पण आहे, जर तुम्ही बैठकीत गात असाल तर तुम्ही खुलवून पण गाऊ शकता. मी राजेंद्रजींना विनंती करतो की